सोडा कोणतरी बघत्याल
बघू दे.
आमचं काय नाही हो, पण तुमची आबरू जाईल.
जाऊ दे.
काय जाऊ दे, तुमची आबरू गेली म्हणजे आमची गेली, आणि आमची गेली म्हणजे अख्ख्या गावाची गेली.
तुम्हाला समजा गावाची काळजी आणि माझी
नाही. कशी तुमची परते गोड येऊ म्हणून तू गेलंय अगदी पेशल मध्ये. बघा ना,
कापड धुता येळेवर आणि धाडून देता दुसऱ्या बरोबर. ते काय नाही, आता मी ठरवलंच आहे.
काय?
जोपर्यंत तुम्ही कापड स्वतः आणून देत नाही तोपर्यंत मी कापडच घालणार नाही.
चाल, कापड घालणार नाही. तुमच्या पाया पडतो, पण असं काय करू नका. अहो बाय जरी किती देखणी असली ना, तरी कापडाच्या सोबत नाही बघा. बिन कापडाची बाय बघायची म्हणजे बेकार हो. हा, आपण सिनेमात नाही का बघत, त्या बायकांची कापडे बेमटा खाली असतात ती. हे बघा, हे तुमचं नाही, माझा होतो ना, माझा होतो ना. हे बघा, हे बघा बेंबट, हे बघा. कुठे गेलो? सकाळी तर आईने त्याला घातलं होतं, आता कुठे गेलं? हे बघा, हे बेंबट. अहो माझं तरी बरी, पण सिनेमातल्या बायकांची बेमट म्हणजे उकळीसारखी असते. असं वाटतं मुसळ घ्यावं आणि कुठेच बसावं. काय आमच्या इथे एका बायच्या बेल्टात 5 कॅन चुकले होते
सिनेमा
कॅलेंडरच्या फोटोवर. हो, तेव्हापासून दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत, दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत, दिसलं कॅलेंडर घाल घाल भट्टीत. बोमला दिला.
हो,
मी भट्टी लावून आलोय. आता पण सगळा कापडा पार वस्त्र गाळ झाला असेल. आता घरी जातो आणि डायरेक्ट सगळी कापड कांदी मी टाकतो. मरुदे कशी कांदीवर सगळं असतं. अहो कांदी बिघडली की कापड ढिल पडत, आणि ढिलं मला अजिबात चालत नाही. तुम्हाला तरी चालेल का?
ते जाऊ द्या. माधुकर मला एक सांगा.
निळीच मला वाटलं. निळीमुळं कापड कसं सूच सूच
सूच. समजा मागून